तर आता मी तुम्हाला सांगतो की नेमकं आम्ही तुम्हाला काय करायला सांगतो आहोत. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि मधुमेह प्रतिबंध करायचा असेल तर तुम्हाला मी एक साधा सोपा उपाय सांगतोय. तो उपाय असा आहे की कडक भूक लागते त्या दोन वेळा तुमच्या ओळखा आणि त्या दोन वेळेला रोज जेवा. बरं, ज्याला कडक भूक केव्हा लागते हे समजत नाही, कळत नाही, त्याच्याकरता दोन पॅटर्न जगामध्ये आहेत. एक आहे सकाळी 9 संध्याकाळी 6, दुसरा पॅटर्न आहे सकाळी 12:30 1 आणि रात्री 8:30 9. या कुठल्याही एका पॅटर्ननी सुरुवात करून द्या. 7-8 दिवसांमध्ये ट्रायल अँड एररने तुमच्या लक्षात येईल की आपल्याला भूक बा 9 लागत नाही, 11 लागते. एकदा तुमची भूकेची वेळ ठरली की त्याच वेळेला जेवा. वेळांमध्ये खूप व्हेरिएशन करू नका, 15 मिनिटं इकडे तिकडे झालं तर चालेल. त्याच्यानंतर एकदा तुम्ही जेवायला बसलात की तुमचं जेवण 55 मिनिटाच्या आत संपायला हवं, कारण 55 मिनिटांमध्ये इन्सुलिन एकदाच तयार होतं, दर 55 मिनिटाला नंतर पुन्हा तयार होईल. म्हणून जेवायला बसलात की जेवण 55 मिनिटाच्या आत संपवा, कमी वेळात झालं तरी चालेल. त्याच्यानंतर जेवणामधले गोड पदार्थ जेवढे तुम्ही कमी कराल, डायबिटीसच्या लोकांनी तर खाऊच नका पण इतरांनी सुद्धा जितकं कमी खाल गोड तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या जेवणामधले प्रोटीन्स किंवा प्रथिनं वाढवायचा प्रयत्न करा. जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना काही अडचण नाही, त्याच्यामध्ये चिकन मटनमध्ये चांगलं प्रोटीन असतात, पण जे व्हेजिटेरियन लोक आहेत, शाकाहारी लोक आहेत, त्यांना मात्र प्रोटीन्सचा अभाव जाणवू शकतो. त्या लोकांनी काय करायचं आहे की पोळी भात थोडा कमी करायचा, म्हणजे मी म्हणतो बंद करायचा नाही कुठलीच गोष्ट, कारण जे काही कराल ते आयुष्यभर करता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपलं करायचं आहे. एखादी पोळी कमी करून त्याच्या जागी मुठभर मोड आलेलं कडधान्य खा किंवा सोयाबीन खा, शेंगदाणे खा, चीज पनीर खा. तर हे तुम्ही सगळं एवढे पदार्थ खायचे आहेत, दोन जेवणांच्या मध्ये काहीही घेऊ नका. पण तुम्हाला अगदीच जर काही वाटलं भूक लागल्यासारखं, कारण तुम्हाला डायबिटीस नाही आहे, प्री डायबिटीस नाही आहे, तर तुम्हाला काही पदार्थ अलाउड आहेत. त्याच्यामध्ये पाणी आहे, घरी बनवलेलं पातळ ताक आहे की जे 2 चमचे दह्यामध्ये ग्लासभर तुम्हाला ताक बनवायचं आहे. त्याच्यानंतर ब्लॅक टी, ग्रीन टी तुम्हाला आवडत असेल तर चालेल. 25% दूध आणि 75% पाण्याचा पातळ चहा, कशातच साखर नाही, शुगर फ्री टाकायचं नाही. त्याच्यानंतर नारळ पाणी आणि एखादा टोमॅटो, एवढे पदार्थ तुम्ही दोन जेवणांच्या मध्ये मध्ये खाऊ शकता. आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला रोज 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चालणे हा व्यायाम करणं आवश्यक आहे. तुम्हाला चालणं जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्हाला सायकलिंग किंवा स्विमिंग, म्हणजे सायकलिंग करणे किंवा पोहणे, हे पर्याय देखील तुम्हाला अवेलेबल आहेत. पण जो कुठला हा कार्डिओ व्यायाम कराल हा 45 मिनिटं सलग करणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे तुमचं फॅट बर्न होणार आहे. आता हा झाला मी डायट प्लॅन सांगितला हा कोणासाठी, की ज्याचं वजन वाढलेलं आहे, ज्याला डायबिटीस नाही किंवा प्री डायबिटीस नाही. पण ज्या लोकांना डायबिटीस किंवा प्री डायबिटीस आहे अशा लोकांना बाकी डायट प्लॅन सगळा सारखाच आहे, फक्त या लोकांनी जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आहे, गोड फळं आंब्यासारखी खायची नाही आहेत. आणि दोन जेवणांच्या मध्ये या लोकांना फक्त 3 पदार्थ अलाउड आहेत, त्याच्यामध्ये आहे पाणी, घरी बनवलेलं पातळ ताक आणि दुसरं आहे ब्लॅक टी किंवा ग्रीन टी. तर अशा प्रकारे तुम्ही असा जर डायट प्लॅन हा केला तर मला खात्री आहे की तुमचं वजन कमी होणार. तुम्हाला 4 याचे फायदे तुम्हाला दिसतील. पहिला फायदा आहे तुमचं वजन कमी होणार, दुसरा फायदा आहे की तुमचा पोटाचा घेर कमी होईल, तुमची गालफडं कधीही बसणार नाहीत, तिसरा फायदा आहे की तुमचं HbA1c म्हणजे ॲव्हरेज ब्लड शुगर जे आहे ते कमी होईल, आणि तुमचं फास्टिंग इन्शुलिन लेवल सुद्धा कमी होईल. इन्शुलिन लेवल जेवढी कमी निरोगी माणसाची तेवढं तो माणूस डायबिटीसपासून दूर असं आपल्याला म्हणता येतं. तर अशा प्रकारे हा तुम्ही डायट प्लॅन करावा अशी मी तुम्हाला विनंती